कोमेजून निजलेली एक परिराणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी कोमेजून निजलेली एक परिराणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत निजेतच तरी पण येशील खुशीत सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला दमलेल्या पावाची या कहाणी तुला ना 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 आठपाट नगरात गर्दी होती भारी घामाघूम राजा करी लोकलची वारी आठपाट नगरात गर्दी होती भारी घामाघूम राजा करी लोकलची वारी रोज सकाळी स राजा निघताना बोले गोष्ट सांगायाचे काल राहुनी या गेले जमलेच नाही काल येणे मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला दमलेल्या पावाची या कहाणी तुला ना 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 ना
ऑफिसात उशिरा मी असतो बसून ऑफिसात उशिरा मी असतो बसून भंडावले डोके गेले कामात बुडून तास तास जातो खाल मानेने निघून तास तास जातो खाल मानेने निघून एक एक दिवा जातो हळूच विझून अशा वेळी काय सांगू काय काय वाटे अशा वेळी काय सांगू काय काय वाटे आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे वाटते की उठून या तुझ्या पास यावे वाटते की उठून या तुझ्या पास यावे तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी
उधळत खिदळत बोलशील काही बघताना भान मला उरणार नाही उधळत खिदळत बोलशील काही बघताना भान मला उरणार नाही हसुनिया उगाचच ओरडेल काही दुरूनच आपल्याला बघणारी आई तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा क्षणाक्षणावर ठेवू खोड कर ठसा सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला कमलेल्या बाबाची या कहाणी तुला ना 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 ना
दमल्या पायाने मग येईल जांभई दमल्या पायाने मग येईल जांभई मऊ मऊ दूध भात भरवेल आई गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी सावरीच्या उशीहून मऊ माझी खुशी
खुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही सदोदित जरी कामी तुझ्या पास नाही खुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही सदोदित जरी कामी तुझ्या पास नाही जेव खाऊन हाव माखू घालतो ना तुला आई परी वेणी फणी करतो ना तुला जेव खाऊन हाव माखू घालतो ना तुला आई परी वेणी फणी करतो ना तुला तुझ्यासाठी आई परी बाबा सुद्धा खुळा तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला दमलेल्या बाबाची या कहाणी तुला ना 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 ना
अजून आठवत बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं दूरच पाहत राहिलो फक्त जवळ पाहायच राहिलं
असा गेलो आहे बाळा पुराड पुन हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून असा गेलो आहे बाळा पुरा अडकून हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून असा कसा बाबा देवले कराला देतो लवकर जातो आणि उशिरानं येतो एका घरी राहून या मनामध्ये घोर तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर बालपण गेले सारे तुझे निसटून उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग मोठेपणी बाबा तुला साठी येईल का पाणी डोळ्यामध्ये